हरिः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोद इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः शिवाङ्गरव्यायातवतया नो रुद्रमृणया याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ता विशाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसी पुरुषम् जगत शिवेन वचसा त्वाम् गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत अद्य वोजदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहिघंश सर्वाः जम्मयन्तः सर्वाः शयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुणौ तवभृत्सु मङ्गलः ये क्षेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हे डैमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदुषन्न दुषन्नुदहार्यः उतैनम् विश्वा भूतानि स दृष्टो हृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीदुषेः अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्योऽकरम् नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वम् वयोरात्मीयोर्जाम् याश्च ते हस्तैषवः पराता भगवो वप अवतत्य धनुस्वगम् सहस्राक्षशतेषुभे निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमनाभव विज्यम् धनुः कपर्दिनो
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी आज सद्भक्त कुटेकाका आपल्याला सांगणार आहेत.
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील घालून आकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड तेथे कैसे आणले द्वाड करंटपण या ओळीवरील सद्भक्त कुमारी मंगला आगाशे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आपल्याला 3 गोष्टी प्रभूने दिलेल्या आहेत, देह मन बुद्धी. त्यांचा उपयोग आत्मदर्शन करून घेण्यासाठीच केला पाहिजे. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, नरदेहीच गती. देह मन बुद्धीच्या सहाय्याने उत्तम गतीला जाता येते. आपल्या बुद्धीला व्यापक करून ब्रह्मांडाहूनही मोठे होता येते. जर शरीर मनाचे दौर्बल्य झटकून टाकले तर मनाचा दुबळेपणा टाकून दिल्याशिवाय त्या सुली सुखाचा अनुभव घेता येणार नाही. त्या अनुभूतीसाठी आधी मी अज्ञानी पापी दुःखी दुबळा इत्यादी न्यूनगंड झटकून टाकले पाहिजेत. माझ्या वाचनात नुकताच एक चांगला विचार आला, त्यात म्हटले आहे, कोळणीच्या माशाच्या पाट्या दूर केल्याशिवाय माळणीच्या पाट्यातील पुष्प मकरंदाचा सुगंधच कळणार नाही. तर मग स्वाद कुठला? स्वाद कळण्यासाठी उंच अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यासाठी उंचीवर गेले पाहिजे. देव पाहो उंच जागी उभा राहो. तुकाराम महाराज म्हणतात, संकोचोनी काळे धाराशी लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. संकोचून लहान उदास राजाने काय होते तर सदा भुवय असी गाठी क्रोध धरधरीत पोटी. आणि मग दिसतो कसा तर फुटली जैसी गोवरी तैसे दिसे मुखावरी. तुका म्हणे काही चित्ता समाधान नाही. यासाठी काय कर तर तुकोबास सांगतात, चाल मोकळा केला तुला म्हण विठ्ठल वेगवेगळा. चाल मागे नको पाहू तुझं जमान आम्ही आहो. पण ज्यांना काही करायचेच नसते त्यांचे एक ठराविक उत्तर असते, अहो एवढे करणे सोपे आहे काय? तुमचं ठीक आहे, तुम्ही रोज केंद्रात जाता ऐकता व मग आम्हाला सांगता, हे सारं भरड्यापोटी बर का? अशी ही माणसं असतात. केंद्रात न येता त्यावेळी कट्ट्यावर बसून गप्पा मारतात, काही करूनही पाहत नाहीत. अशा न करताना माऊलीनीच उत्तर दिले आहे. ते म्हणतात, तरी अभ्यासुनी आधी पाहे मग न होय तरी कोपे. उगाच कल्पनेची भूत कशाला निर्माण करता? केंद्रात यावे, गीता ज्ञानेश्वरी ऐकावी, ध्यान करावे, नाम घ्यावे, विठ्ठल विठ्ठल म्हणत डोळे मिटून आत बघावे. आपल्या आतही एक विठ्ठलच खेळतो आहे. विठ्ठल जळी तरी भरडा, त्याला डोळे विटून पाहत राहिल्यास करून येईल की पाहती जे डोळे रूप आपुलेचे खेळे. विठ्ठल जळी तरी भरडा हे जितके सत्य तितकेच, पाहती जे डोळे रूप आपुलेचे खेळे हेही तितकेच सत्य आहे. पण त्यासाठी दररोज तास दोन तास बसलं पाहिजे सद्गुरु पदाधिष्ठित मार्गाने. सातत्याने दीर्घकाळ साधनाच करायला पाहिजे. नुसतं अवघड अवघड म्हणून टाळाटाळ करणार काय असताय? म्हणून समर्थ म्हणतायत, घालून आकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडावून जाड तेथे कैसे आणले द्वाड करंटपण. काय समजतात? एवढे बोलून हरी हरी म्हणत बोलायचे थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी? या ओळीवरील सद्भक्त श्री मिलिंद जोशी यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात, परमार्थ म्हणजे आनंद आहे, सच्चित आनंद। आनंदाचाच हा प्रांत आहे, तक्रार कशाचीही नको असल्यास ती परमार्थाच्या आड येणाऱ्या काम क्रोध लोभ यांच्या विरुद्ध असावी। खेळीमेळीने दिवस काढावे। आपण पालक मंडळींना वाटते की आपल्याला परमार्थात यायला उशीर झाला, पण आपल्या मुलांनी मात्र लवकर यावे असे वाटत असेल तर तसे त्यांना तोंडी सांगून उपयोगाचे ठरणार नाही। आपण स्वतःच ते करावे, वागून दाखवावे। तुमची रोजची मनापासून केलेली गोष्ट मुलं बघतात आणि अनुकरण करण्याच्या निमित्ताने आत्मसात करतात। मुलं अनुकरणातूनच शिकतात, म्हणून आपण आपला परमार्थ म्हणजे ध्यान नाम ज्ञानेश्वरी वाचन इत्यादी सर्व गोष्टी स्वधर्म कर्म म्हणूनच कराव्यात। स्वधर्म करीत असताना तुम्हाला क्षीण कधीही होणार नाही। ज्ञानेश्वरी मी पुष्कळ वर्षे सांगितली, काही क्षीण झाला का असं मला विचारलं तर नाही झाला, हा स्वधर्म आहे, सहजच आहे मला, म्हणून क्षीण नाही झाला तर आनंद झाला। स्वधर्म कर्म, आपलं कर्म करताना आनंदच होतो, दुसऱ्याचं करताना मात्र दुःख होतं। आपल्या रोजच्या जीवनातही हाच अनुभव येतो। पूर्वी आम्हाला एक गोष्ट होती, एक सुतार दोन अंतरावर ठेवलेल्या उंडक्यावर एक फळी ठेवून तीवर बसून कापत होता। कापून झालेल्या भागात एक खुंटी पातळ होऊन ठेवून जेवायला गेला। ते एका वानराने पाहिले, वानरच ते चौकस ना, काही काही माणसंही फार चौकस असतात, नसत्या चौकशा करण्याचा छंदच असतो त्यांना, त्यांच्या या व्यापाराला कंटाळून लोक त्यांना टाळतात। असो, चौकस वानराने कापलेली फळी पाहिली आणि गंमत म्हणून त्यावर जाऊन बसला। पाय हलून खेळायला लागल्याबरोबर त्याच्या दोन्ही तंगड्या कापलेल्या फळीच्या फटीत बाळगल्या। नसते उद्योग केल्याचे हे फळ, जे आपलं काम नाही ते करायला जाऊ नये। भलतात माणूस ज्ञानेश्वरी सांगायला लागला तर त्याचे हसूच होईल। या उलट परमार्थात रममान झालेला साधक जर राजकारणात पडला तर त्याचेही त्याचे हसूच होईल। मागे मी एक वाक्य वाचलेले आठवते, ऑनर अँड शेम फ्रॉम नो कंडिशन राईज, ऍक्ट वेल दाय पार्ट, देअर ऑल ऑनर लाईज। माऊलीही तेच सांगतात, स्वाधिकाराचे नि नावे जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारवणी। अशी मजा आहे, हरिहरी म्हणत स्वामीजींनी बोलणे संपवले। पुढील केंद्र रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 1992 अध्यात्म मंगलधाम सकाळचा सत्संग। विचारण्यात आलेल्या प्रश्नांना स्वामीजी दिलखुलासपणे उत्तर देत आहेत। पहिलाच प्रश्न आहे, देवपूजेनंतर ओम राम कृष्ण हरी असा जप करतो, त्यावेळी सूर्योदयापूर्वीचा प्रकाश दिसतो। या प्रश्नाला उत्तर देताना स्वामीजी म्हणतायत, पूजादी साधनेद्वारे मन जसजसे निर्मळ होत जाईल तसतसा आनंद वाढत जाईल। पूजा घेताची प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अशा तऱ्हेनं आपणच स्वतः पूजेने व्हायचे आहे, दिसणाऱ्या प्रकाशाला फारसे महत्व देऊ नये। पुढचा प्रश्न आहे, सद्गुरुचरणी पूर्ण लीन होणे म्हणजे काय? स्वामीजी, सद्गुरुचरणी पूर्ण लीन होणे म्हणजे तया काया वाचा चित्त अंग देवनिया शरणरिग महोदरिका गांगरिगाला जायचे। सद्गुरु म्हणतील तेच निशंकपणे करायचे, डाय विल बी डन। सद्गुरु स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, मोक्ष सुद्धा इतरांना द्या म्हणतील। अशा सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवणे हे लीन होणे होय। पुढचा प्रश्न, गुरुकृपा म्हणजे काय? सद्गुरूंच्या समक्ष केलेल्या साधनेला विशेष महत्व असते काय? स्वामीजी, सद्गुरु ज्या आनंदात राहतात त्या आनंदात राहणे म्हणजे गुरुकृपा, आणि ती त्यांच्या उपस्थितीत त्यांचे समक्ष केलेल्या साधनेमुळे फलोन्मुख होऊ शकते, कारण त्यांच्या अनुभवाचे वातावरण प्रभावित झालेले असते, त्याचा परिणाम साधक शिष्याच्या साधनेवर निश्चित होतो। तानसेन बाबत घडलेली गोष्ट आहे. एकदा अकबर बादशहाने तानसेनला त्यांच्या गुरुंना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यानुसार तानसेन बादशाह संवेद वृंदावन येथे त्यांचे गुरु स्वामी हरिप्रसाद यांचे घरी गेले. तेव्हा ते रागदारी आवरणात रंगून गेले होते. ते गायन संपल्यावर तानसेनने मोठ्या आदवीने नमस्कार करून अकबर बादशहाची ओळख करून दिली. बादशहाने नम्रतेने झुकून नमस्कार केला. आपला शिष्य तानसेन बरेच दिवसांनी भेटल्यामुळे त्याचे गायन ऐकण्याची इच्छा सद्गुरूंनी केली आणि दीप राग आळवायला सांगितला. गुरु आज्ञेप्रमाणे सद्गुरु समक्ष तात्काळ दीप राग गायला सुरुवात केली. तन्मय होऊन गात असताना त्या महालातील सर्व दीप आपोआप प्रज्वलित झाले. ते पाहून बादशाह अकबर आश्चर्याने थक्क झाला व असा शिष्य आपल्या दरबारात असल्याचा अभिमानही वाटला. वृंदावनहून राजधानी दिल्लीला परत आल्यानंतर भरलेल्या दरबारात बादशहाने तानसेनला तोच दीपराग पुन्हा गायला सांगितला. राजाज्ञाप्रमाणे तानसेनने प्रयत्नपूर्वक तो दीपराग गाविला, परंतु दरबारातील दीप काही प्रज्वलित झाले नाहीत आणि त्यामुळे बादशहाचे समाधान झाले नाही. नाराजी व्यक्त करीत तानसेनला त्याचे कारण विचारले तेव्हा तानसेनने बिरबलाकडे उत्तराचे अपेक्षेने पाहिले. तेव्हा बिरबल म्हणाला, जहापना, वृंदावनला गायलेला दीपराग सद्गुरूंच्या आज्ञेने त्यांचे समक्ष गायल्याने तेथील प्रभावित वातावरणात तानसेनच्या गायनाने तेथील दीप प्रज्वलित झाले आणि इथे तोच दीपराग राजाज्ञेनुसार बादशहाला केवळ खुश करण्याकरता गायल्याने असा फरक पडला. ते बादशहाला पटले आणि त्यांनी तानसेन व बिरबल या दोघांचाही गौरव केला. बादशाह हा प्रजेचा राजा तर गुरु हा संत कुळीचा राजा आहे. तेवढे बोलून स्वामीजींनी सद्भक्त कांचनला एक अभंग गायला सांगितला. तिने नेमका गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा हा अभंग गायला. त्याने प्रसन्न होऊन स्वामीजींनी सत्संगाचा समारोप केला. हरिओम तत्सत्.
अक्षय अबिर गुलाल उधई तरंग, अबिर गुलाल उधई तरंग, अबिर गुलाल उधई तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबिर गुलाल उधई तरंग, अबिर गुलाल उधई तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिव, उंबरठासी कैसे शिव, आम्ही जातीहीन, आम्ही जातीहीन, आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू जाता मी दीन विठला माया पापा रूप तुझे कैसे पाहू जाता दीन पायरी शिहो दंग गाउनी अभंगा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधई तरंग अबीर गुलाल उधईत रंग 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 अबीर गुलाल उधईत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढ़ी कार्तिकी भक्त जन येति आषाढ़ी कार्तिकी भक्त जन येति आषाढ़ी कार्तिकी भक्त जन येति पंढरीचा वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंगा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधई तरंग अबीर गुलाल उधई तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
उत्तम ध्यानाचा नाडी शुद्धीशी काही संबंध असतो का? नाडी शुद्धी म्हणजे नेमके काय असते असा प्रश्न विचारलेला आहे. तो बंद कर. मनुष्याच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत असं वैद्यकीय शास्त्र म्हणत. या नाड्यांचं काम मुख्यतः विविध गोष्टींचं वहन हे आहे. त्याच्यामध्ये रक्त, मूत्र, वीर्य धरून भावनांचं देखील वहन नाडी मार्फतच होत असत. नाडी ही अत्यंत महत्वाची गोष्ट. असं समजलं गेलेलं आहे की नाडीच्या माध्यमातून माणसाला जी भीती आनंद उत्साह संताप विविध प्रकारचे विकार हे नाडीच्या माध्यमातूनच बळावतात. रक्ताचं वहन होत असल्यामुळं जशा जशा पेशी उत्तेजित होतात विकारांमुळं वेगवेगळ्या विकारांमुळं तशा तशा प्रत्येक पेशीच्या अंतर्गत असणारी जी जाणीव अथवा निर्माण झालेला विकार याचा एकूण मनावर परिणाम होतो. तो कसा होतो हे अजून शास्त्रज्ञांना पूर्ण समजलेलं नाही, पण होतो एवढं लक्षात आलेलं आहे. याच्यातून मेंदूकडे संवेदना जाते आणि एकत्रित मन तयार होतं. मनुष्याच्या ठिकाणी विविध शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या अवयवांप्रमाणे तिथल्या तिथल्या नाड्यांची कार्य चालत असतात. ध्यानाचा जो प्रयोग आहे त्या ध्यानाच्या प्रयोगामध्ये मुख्यतः मन विकारापासून जेव्हा मुक्त होतं विकाररहित होतं तेव्हा विकाररहिततेचा देखील विशेष परिणाम या वहनावर होतच असतो. या वहनातून पेशी संस्कारित होतात आणि मेंदूकडे देखील तशा प्रकारच्या संवेदना निश्चितपणे जातात. असं असल्यामुळं साधना करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तिची साधना जशी जशी चांगली होत जाईल तशी तशी तिची नाडी शुद्धी झाली नाडी शुद्धी होते अशा प्रकारची श्रद्धा निश्चितपणे आहे. या नाड्यांमध्ये काही नाड्या या वायूंचं वहन करत असतात. जसं इडा पिंगला आणि मध्यमा किंवा सुषुम्ना या ज्या नाड्या आहेत या वायूंचं वहन करतात आणि वायूचं वहन करणाऱ्या देखील आवाज का बरं घुमतोय काय होत असेल. वायूचं वहन करणाऱ्या देखील ज्या नाड्या शरीरामध्ये आहेत त्या वायूचं वहन आणि वायूचं रक्तामध्ये योग्य रीतीने मिसळणं ऑक्सिजन मिसळणं कार्बन बाहेर टाकला जाणं या देखील क्रिया जशा जशा उत्तम रीतीने घडत जातील म्हणून प्राणायामाचा देखील नाडी शुद्धीशी संबंध सांगितलेला आहे. जसा ध्यानाचा सांगितलेला आहे तसा प्राणायामाचा देखील सांगितलेला आहेच. त्यामध्ये देखील माणसाच्या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या भावना या विकाराच्या भावना या शरीराच्या खालच्या भागात आणि दैवी भावना या शरीराच्या वरच्या भागामध्ये अशा समजलेल्या आहेत. आणि सत्वगुणी भावनांच्या पेक्षाही पलीकडे जाऊन गुणातीताची भावना ही मस्तकाच्या प्रदेशामध्ये जलचिदाकाश, मूर्धनी आकाश, मस्तकाकाश, हृदयाकाश असं नाव आहे. तर त्या ठिकाणी सगळ्या गुणांना ओलांडणारी, इंद्रिय भावांना ओलांडणारी अशी भावना वस्ती करून असते. आपल्या डोळ्यांच्या खाली आपली सगळी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय देखील आणि कर्मेंद्रिय देखील. ध्यान करणारा साधक ध्यान करत असताना जेव्हा ऊर्ध्वगामी होतो आणि सर्व इंद्रियांच्याही पलीकडे असा जाऊन पोचतो, त्यावेळेला चिदाकाशात बहुतेक वेळेला निर्वासन अशी स्थिती त्याला प्राप्त होते. जेव्हा तो विचारांच्या गर्तेत असतो तेव्हा तो चिदाकाशात राहण्याचा प्रयत्न करतो, पण वारंवार इंद्रिय भावांवरच येत असतो. पण जेव्हा मनरहितता त्याला येते, त्या मनरहिततेच्या बरोबर त्याचं चिदाकाशामध्ये थांबण्याचं प्रमाण वाढतं, स्थिर होण्याचं प्रमाण वाढतं. आणि चिदाकाशात स्थिर होत असताना एक महत्वाची नाडी ही कार्यरत होते, ती नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी. शास्त्रामध्ये तिचं वर्णन सु सु इति अव्यक्त शब्दम नायती इति सुषुम्ना. ती जर सुरू झाली तर श्वासाचा अगदी सूक्ष्म सु सु असा आवाज येतो असं शास्त्र सांगतं. ही जी सुषुम्ना नाडी आहे, ही सुषुम्ना नाडी जर जागृत झाली तर या सुषुम्ना नाडीच्या बरोबरीने सर्व भावना देखील चिदाकाशात जाऊन थांबायला सुरुवात होते. वारंवार मन श्वासाबरोबर चिदाकाशात म्हणजे या प्रदेशामध्ये जाऊन थांबायला सुरुवात होते. आणि असं जेव्हा होतं त्यावेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या मनरहित, निर्विचार, वासनारहित, विकाररहित अशा स्थितीचा उर्वरित शरीरावर फार मोठा परिणाम होतो. आणि एकूण म्हणजे हातापायाच्या बोटापासून ज्या नाड्या कार्यरत असतात, तर तिथं रक्ताचं जे चलनवलन आणि वायूचंही चलनवलन असतं तिथपर्यंत त्याचा परिणाम होतो. आणि या सर्व गोष्टी आपण देहरहित, अव्यक्त, सच्चिदानंद या भावाने भरून जातात. त्यामुळे सर्व ठिकाणी एकूण चेतना रक्तामध्ये पेशींच्या अंगाने फिरत असताना देखील सर्व ठिकाणी असा बोध होतो की आपण देहरहित आहोत आणि फक्त चिदाकाशाचं स्मरण साधकाला होतं, चिदाकाशात असणाऱ्या अस्तित्वाचं भान साधकाला निर्माण होतं. अशा वेळेला त्याची नाडी शुद्धी झाली असं समजलं जातं. ज्या नाडीमधून, ज्या नाड्यांमधून विविध प्रकारचे विचार, विकार याचं वहन चाललेलं असतं, त्याच्याऐवजी विकाररहित अशा अतिशय दिव्य अशा परमात्मा भावाचीच प्रेरणा सर्व शरीरात काम करते आणि ती आपल्या स्वतःला विसरून फक्त चिदाकाशात सच्चिदानंद रूपाने परमात्मा स्थित आहे अशा प्रकारचा बोध प्राप्त करून देते. ही स्थिती नाडी शुद्धीच्या अंगानी सांगायची झाली तर अशी घटना घडते, त्या त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रियांना आपल्या आपल्या कार्याचा विसर पडतो, तहानेचा विसर पडतो, भुकेचा विसर पडतो, सर्व इंद्रियांना आपल्या आपल्या कर्मांचा विसर पडतो. तिथं जणू अत्यंत शुद्ध भावना निर्माण होते. नाडी शुद्धी म्हणजे नेमके काय, याला नाडी शुद्धी असं म्हणतात. अशा प्रकारची नाडीशुद्धी झाल्यानंतर म्हणजे चांगलं ध्यान लागल्यानंतर, चांगल्या ध्यानाचा प्रत्यय आल्यानंतर परत ध्यानातून उठल्यानंतर काही काळ अशीच भावना टिकून राहते. ती कोणाची 5 मिनिटं असेल, कोणाची 10 मिनिटं असेल, कोणाची अर्धा तास असेल, कोणाची तास दीड तास असेल. आणि मग हळूहळू इंद्रिय, मन, विकार जसे कार्यरत होतात तशी ही भावना कमी कमी होत जाते. पण नाडीशुद्धी एकदा व्हायला लागली की त्याचा एकूण परिणाम शरीरावर व्हायला सुरुवात होतोच होतो. आणि कालांतराने त्याचा देह अत्यंत पवित्र, अत्यंत निर्मळ, त्याचे संकल्प देखील अत्यंत पवित्र, अत्यंत निर्मळ असे होऊन जातात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव हे सुखाचे कोंभ, येर माणूसपणा हे भांब लौकिक भागू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असे चालते बोलते ज्ञानाचे बिंब अशा प्रकारचं त्याचं दर्शन लोकांना व्हायला सुरुवात होते. ध्यानाला बसणाऱ्या साधकांनी नाडी शुद्धीचा विशेष विचार करू नये. या आपोआप होणाऱ्या गोष्टी असतात, सहज होणाऱ्या गोष्टी असतात. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गुरुपदिष्ठ मार्गाने साधना करत असताना या गोष्टी सहज होतात. कधी कधी नाडी शुद्धीच्या एका विशिष्ट हव्यासापोटी, कारण याचा आरोग्याशीही महत्वाचा संबंध आहे. मी परमार्थाच्या अंगाने तुम्हाला सांगितलं, पण याचा आरोग्याचाही जवळचा संबंध असल्यामुळं अनेक प्रकारचे आयुर्वेदिक उपचार हे नाडी शुद्धीकरता महत्वाचे ठरतात. असा आयुर्वेद जाणणारी मंडळी तुम्हाला सांगतील. तर योगासन आणि प्राणायाम शिकवणारी, पण परमात्म स्वरूप ध्यानाने आकलन करायचं आहे इथपर्यंत पुढे ज्यांना त्याची माहिती नाही, अशी मंडळी नाडी शोधन ही देखील एक महत्वाची गोष्ट म्हणूनच तुम्हाला सांगतात. हेतू जो असेल, हेतू जर परमात्म प्राप्तीचा असेल आणि ध्यानासारखं साधन असेल, आणि कोणत्याही ध्यानाच्या प्रारंभी काही एक दीर्घ श्वसन आहेच, प्राणायाम तरी आहे किंवा दीर्घ श्वसन देखील आहे, असं असल्यामुळं ध्यानामध्ये या सर्वांचा अपेक्षित असा समतोल साधला जातो. म्हणून नाडी शोधनाबद्दल अथवा नाडी शुद्धीबद्दल तुम्हाला योगासन, प्राणायाम, व्यायाम म्हणून सांगणारे, शिकवणारे असतात, तर ते एका वेगळ्या पद्धतीने माहिती देतील. ध्यानाला ध्यान मार्गी आणि परमात्म प्राप्ती ध्यानाने प्राप्त करून घेणं या मार्गाने जाणारे परमार्थी तुम्हाला एका पद्धतीने माहिती देतील. तर शरीर धारणा उत्तम राहणं आणि आरोग्य उत्तम राहणं याकरता कटिबद्ध असणारे आयुर्वेदिक वैद्य तुम्हाला वेगळ्या पद्धतीने नाडीशुद्धीबद्दल सांगतील. पण या सर्वांचं म्हणणं आपल्या आपल्या पद्धतीने खरंच आहे, पण या नाडीशुद्धीचा अंतिम लाभ आत्मदर्शनासारखी महत्वाची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी देखील होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की नाडीशुद्धी हा जास्ती करून परमार्थामध्ये किंवा ध्यानामध्ये फारसा वापरला न जाणारा असा शब्द आहे. पण नाडीशुद्धी झाल्याखेरीज काहीच साध्य होत नाही. परमार्थामध्ये देखील नाडीशुद्धी घडतेच. तेव्हाच ध्यानादी क्रिया उत्तम व्हायला सुरुवात होते. आपण सर्वजण साधना करत असून ध्यान हा एक मार्ग आहे. आपण करत असलेली साधना बरोबर मार्गावर आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? आपल्या साधनेवरच्या मार्गाच्या मुख्य खुणा काय? ह्या मार्ग कर्मणेचे उच्च अर्थते बरोबर जोडीचे दुसरे वाहन काय, का फक्त ध्यानच आहे, असा एक प्रश्न विचारलेला आहे. आपण सर्वजण ध्यानाची साधना करतो आणि आपण ध्यानाची जी साधना करतो तो एक मार्ग आहे, हे अगदी बरोबर आहे. मार्ग खूप आहेत. आपण एका मार्गावरून चालतो आहोत. ध्यानाचा आणि नुसत्या ध्यानाचा विचार केला तरी ध्यानामध्ये विविध प्रकारच्या युक्त्यांनी ते साध्य करता येतं. आपण जी अवलंबतो ती एक युक्तीच आहे. अनेक युक्त्यांपैकी एक युक्ती आपण अवलंबतो. आपला एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपण उपासना करतो किंवा साधना करतो. मार्गामार्गाचा जो अभिनिवेश आहे की कुठला मार्ग चांगला अधिक चांगला अशा फंदात आपण नाही. ज्या ठिकाणी अभिनिवेश आहे अथवा ज्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे या भावामध्ये पडण्याचं साधकाने कारण नाही. आपण आपल्या मार्गाने चाललेले आहोत. आपण ज्या पद्धतीने ध्यान करतो ती एक युक्ती आहे. जाता जाता तुम्हाला सांगतो की ध्यानाच्या अनेक युक्त्या आहेत, अनेक संप्रदाय आहेत. काही काही संप्रदाय सुरुवातीला एखादा ऑब्जेक्ट, वस्तू, मूर्ती असेल अथवा ओंकार असेल अशा पद्धतीने ध्यानाची सुरुवात करतात, असे संप्रदाय आहेत. सगळे संप्रदाय भारतात आहेत ते खरे आहेत, असं समजू नये की एकच कुठला तरी संप्रदाय फार मोठा आहे. सगळे संप्रदाय चांगले आहेत, सगळे संप्रदाय खरे आहेत. काही ध्यानाच्या पद्धतीमध्ये श्वासावर सातत्याने लक्ष ठेवणं, आपल्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये श्वासावर सुरुवातीला थोडा वेळ लक्ष ठेवणं अभिप्रेत आहे. तर काही ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अति दीर्घ काळ श्वासावर लक्ष ठेवतात आणि श्वासावर लक्ष ठेवत श्वास मंद होत होत शेवटी श्वास लीन होतो. आपण मनाकडे साक्षीत्वाने पाहतो आणि मन मनामध्ये उठणारे विचार जसे कमी कमी होतील तशी श्वासगती कमी कमी होते. जर मनामध्ये विचारच नसेल तर श्वास देखील थांबलेला असतो आणि ऊर्ध्वगामी चिदाकाशामध्ये मन आणि श्वास दोन्ही लीन होतात. मनाकडे साक्षीत्वानी पाहणं ही जी युक्ती आहे त्या युक्तीच्या बरोबरीने आणखी काही युक्त्या आहेत. जसं कुठलाही विचार मनात आला तर त्या विचाराच्या टोकाला जायचं आणि तो विचार म्हणजे विषय नाशिवंत आहे आणि त्याचा नाश झाला हे पाहायचं. मुलाचा विचार आला, पुढे नेत जायचा आणि मुलगा नाशिवंत आहे याच्याविषयी काही शंका आहे कोणाला? प्रत्येक विषय हा नाशिवंत आहे या संबंधी विचार करून त्याचा नाश पाहायचा, मग मनोलय होतो. प्रत्येक विचाराचं टोक गाठायचं आणि त्याचा नाश करायचा. पतंजली महामुनींनी सांगितलेल्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये वृत्ती शोधन याला जास्त महत्व आहे. वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहणं तिथं नाहीये. तर तामस राजस हे विचार जाऊन सत्वगुणी अधिक सत्वगुणी अधिक सत्वगुणी असं अशा प्रकारे सत्ववृत्तीचं देखील शोधन करत करत जेव्हा वृत्ती अतिसात्विक होते तेव्हा वृत्ती रहितता प्राप्त होते असा विषय मांडलेला आहे. मनामध्ये जो विचार येईल तो विचार आपल्याला बाहेर घेऊन जातो. त्याच्याऐवजी हा विचार कोणी केला त्याच्याकडे त्या विचाराला वळवायचं आणि अर्थातच विचार आपल्या ठिकाणी उद्भवलेला असतो त्यामुळे स्वरूपाच्या ठिकाणी त्याला वळवून विसर्जित करायचा आणि तो विसर्जित झाल्यानंतर वृत्ती शून्यता अनुभवायची, असाही ध्यानाचा एक मार्ग आहे. ध्यानाचे खूप मार्ग आहेत. आपण जी ध्यानाची साधना करतो तो म्हणूनच एक मार्ग आहे आणि तो अत्यंत प्रशस्त मार्ग निश्चित आहे. याचं कारण आदिनाथांपासून ते स्वामी माधवनाथांपर्यंत अखंड चालत आलेल्या परंपरेनी अनेक लक्षावधी मंडळींना या ध्यानाचा उपयोग झालेला आहे. या ध्यानातून ते मोक्षापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे सिद्ध मार्ग आहे. आपण करत असलेली साधना बरोबर मार्गावर आहे किंवा नाही किंवा कसे हे कसं ओळखायचं? एक म्हणजे ध्यानाच्या क्वालिटीतून ओळखता येईल आणि ध्यानाची क्वालिटी चांगली असेल, खूप चांगलं ध्यान होत असेल, तेव्हा साधकाला माझी प्रगती होतीये की होत नाहीये असा अजून एक प्रश्न भेडसावतो. ध्यान चांगलं चाललंय पण परमार्थिक प्रगती आहे की नाही असं त्याला परत वाटत राहतं. या दोन्ही गोष्टी तपासता येणं शक्य आहे. आपण ध्यान करत असताना आपल्याला सांगितलेलं आहे भक्तियुक्त ध्यान कशा प्रकारे सद्गुरूंच्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने त्यांचं स्मरण करून, परमभागवतांचं स्मरण करून, पूर्वसुरींचं स्मरण करून आपल्याला नक्की काय करायचं आहे ध्यान म्हणजे. याचे जे श्लोक आहेत तर ते श्लोक अर्थाकडे पाहून आणि सर्वात शेवटी तेच तू आहेस तोच मी आहे अशा प्रकारे जो सद्गुरूंचा उपदेश आणि त्यांना दिलेला निर्वाळा आहे त्याचं उच्चारण तीन वेळेला जेव्हा शिष्य करतो, साधक करतो, तेव्हा या वाक्याच्या वेळेला मी असं म्हणतो की अत्यंत तीव्रतेने, अति तीव्रतेने त्याचा 100% विश्वास झाला पाहिजे की मी देह मन बुद्धी नाही. प्रगतीनंतर सांगेन तुम्ही काय करायला हवं ते प्रथम सांगतोय. ते जर करत नसाल तर प्रगती ही मग त्या मानानेच होत राहणार. इतका विश्वास पाहिजे या वचनावर की मी देह नाहीच आहे. काहीही झालं तरी देखील देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं चैतन्य जे आहे तेच माझं स्वरूप आहे आणि ते चैतन्य परमात्माच आहे. इतकं की देहाचं विस्मरण तुम्हाला झालं तरी देखील चालेल. एक मिनिट दीड मिनिट या वाक्याचं चिंतन तुम्ही करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. तसंच आपल्याला कसे श्वास घ्यायचे, कोणत्या बोधाने श्वास घ्यायचे, कसं थांबायचंय, कसं परमात्म्याशी एकरूपता अनुभवायची आणि नंतर कसं चिदाकाशामध्ये परमात्मा होऊन राहायचंय आणि त्यानंतर जेव्हा विचार उठायला सुरुवात होतील तेव्हा मला कशा रीतीने साक्षी व्हायचंय, या सगळ्या क्रियेचं आधी नीट स्मरण करून मग ध्यानाला बसावं. हे स्मरण जो गुरुपदेश आहे तत्वम सोहम सहा, तर तो तीन वेळेला मनातल्या मनात अर्थाकडे लक्ष देऊन आपण म्हटल्यानंतर मग या सगळ्या प्रक्रियेचं परत एकदा नीट स्मरण करावं. असं होण्याची शक्यता असते की खूप यांत्रिक पद्धतीने ते श्लोक म्हणून संपतात, ओम तत्वम सोहम सहा म्हणून संपलं आणि श्वास घ्यायला लागला. त्याच्यामध्ये कुठलाही विचार नाही, कुठलीही भावना नाही, काय करायचं आहे नेमकं, कशा करता करायचं आहे याचं स्मरण नाही, त्याची कोणतीही आठवण नाही. समर्थ म्हणतात तुटक मन एकवटले तेणे फुटक ध्यान केले, असं काही करायचं नाहीये. त्याच्याऐवजी चांगलं मन एकाग्र करायचं आहे त्या श्लोकांवर, गुरूंच्या उपदेशावर, मग श्वासावर. श्वास, मन आणि प्राण यांची अगदी त्रिवेणी, सोहम भाव यांची अगदी त्रिवेणी साधायची आहे. या तीन गोष्टी एकत्रित बांधायच्या आहेत. या तीन गोष्टी वेगळ्या नाही राहायला पाहिजेत. जसं भगिनी वेणी घालतात तेव्हा तीन पेड कसे एकत्र बांधतात, पार एक तस. आणि ते झाल्यानंतर मग खरंच चिदाकाशामध्ये आधीच आपण देह नाही अशी तीव्र भावना झालेली असते, आपण म्हणजे चैतन्य स्वरूप, आत्मस्वरूप, तर ती भावना सगळी मस्तकाच्या प्रदेशात एकवटलेली आहे. आपण तिथं चैतन्य रूपानी, सच्चिदानंद रूपानी, परमात्म रूपानी थांबलेले आहोत आणि बस थांबून राहायचं आहे. भगवंत म्हणतात आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. बस आता मी आत्मरूप झालो असं शब्द रूपाने चिंतन देखील नाही, थांबायचंय. सुरुवातीला श्वासावर लक्ष असेल पण या ठिकाणी श्वासावरही लक्ष नाही, सोहम देखील नाही, केवळ थांबून राहायचं आहे आणि एक क्षण त्याच्या मागून दुसरा, पुढचा क्षण थांबायचंच आहे. विचार उठू द्यायचा नाही, शब्द उठू द्यायचा नाही. थोड्या वेळाने जेव्हा आपली ही शक्ती कमी पडेल, विचार जणू असा आतून प्रवाह यावा तसा एखादा एखादा विचार यायला सुरुवात होईल, त्यावेळेला मात्र आपण ताबडतोब साक्षी वृत्ती स्वीकारून समोर आलेल्या वृत्तीचा त्याग करायचा. समोर कोणतीही वृत्ती येवो, क्लिष्ट अक्लिष्ट, प्रिय अप्रिय, कोणतीही वृत्ती जरी आली तरी त्या वृत्तीचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी आता सांप्रत ध्यानाला बसलेलो आहे, आत्मरूप आहे, वृत्ती उठलीये म्हणून साक्षी आहे आणि समोर उठलेल्या वृत्तीचा किंवा विचाराचा माझ्याशी संबंध नाही. त्या वृत्तीचा त्याग, त्या वृत्तीचा जर त्याग केला, ती वृत्ती स्वीकारणारे आणि तिला पुढे नेत राहणारे आपणच असतो. पण जर आपण ठरवलं की या वृत्तीला पुढे न्यायचं नाही तर वृत्तीची मात बरी काही नाही, ती गळून पडते. असं कसोशीनी करणं म्हणजे चांगलं ध्यान. आता मी प्रगती सांगतो. असं कसोशीनी करणं म्हणजे चांगलं ध्यान, वृत्तीच्या पाठीमागे न जाणं. वृत्तीच्या पाठीमागं न गेल्यामुळं, प्रत्येक वृत्तीचा साक्षी भावाने त्याग केल्यामुळं वृत्ती शून्यता प्राप्त होते. ध्यानाच्या अभ्यासात ही वृत्ती शून्यता वाढायला लागते, त्याची लांबी रुंदी वाढते. म्हणजे दोन चार क्षण वृत्ती शून्यता असेल त्याच्याऐवजी 5-10 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद, 60 सेकंद, अशा प्रकारे ही वृत्ती रहित शून्य स्थिती वाढते. त्यावेळेला वृत्ती रहितता आहे हे समजणारा मी मात्र तिथे शिल्लक असतो, मला समजतं वृत्ती नाहीये. ही प्रगती, ही उत्तम स्थिती ध्यानातली. आपण आत्मा, आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान. आपण आत्मा द्रष्टा, द्रष्टाभाव स्वीकारलेला आत्मा आणि दृश्य गगन म्हणजे वृत्ती शून्यता, याच्यापेक्षा काही भार नाही, ही खूप चांगली स्थिती. या स्थितीमध्ये मी गेलेला नसतो, मी आहे आणि मी पाहतो आहे वृत्तीकडं, पण वृत्ती नाहीये, शून्याकडं पाहतो आहे. त्यामुळं माझी आठवण असते, मला समजतं वृत्ती शून्यता आहे. ही वृत्ती शून्य स्थिती खूप मोठी झाली की वृत्ती शून्य स्थिती झाली किंवा निर्विचारता झाली ही गोष्ट ध्याता विसरून जातो. त्याला नंतर आठवण राहत नाही की विचारच नाहीयेत, त्याच्याऐवजी त्याला आपणच एकटे आहोत अशी आठवण निर्माण होते. कारण वस्तुस्थितीत तेच आहे, विचाराला अस्तित्वच नाही, वृत्तीला अस्तित्वच नाही. ती जर निर्माण झाली तर आहे म्हणायची, नाही झाली तर मधून अधून थोड्या थोड्या वेळाने वृत्ती परत उठत असल्यामुळं वृत्ती शून्यता आहे असं त्याला वाटतं. पण वृत्ती शून्यता ही जर वस्तुस्थिती झाली तर वृत्ती शून्य स्थितीची किंवा गगनाची किंवा काहीही नाही या भावनेचा विसर पडतो आणि जो पाहणारा असतो द्रष्टा आत्मा तर तो केवळ एकटा त्याला केवळ स्वतःचं भान निर्माण होतं. ही खूप चांगली स्थिती, त्याच्यापेक्षा चांगली स्थिती. तो विचाररहितता आहे हे देखील विसरतो. आणि केवळ एकटा जाणीवरूप असा स्वतःला अनुभवत राहतो. असं वारंवार होत राहिलं तर मग त्याच्या पुढे असं होतं की ही स्थिती तो सहज गाठतो आणि हे जे स्वतःचं निखळ केवळ स्वरूप आहे तर तेच आत्मरूप अशी आधी तत्वम सोहम सहा म्हणताना ज्या पद्धतीने स्मरण केलेलं असतं चिंतन केलेलं असतं तशी एक वृत्ती परत त्याच्या ठिकाणी निर्माण होते की हा जो एकटा आहे तो आत्मरूप आहे, मी सच्चिदानंद आहे, मी परमात्मा आहे, मी जन्मरहित आहे. आणि ती वृत्ती निर्माण होऊन परत नाहीशी होते तेव्हा मात्र बोध देऊन जाते. हा शेवटचा अस्मी भाव नाहीसा होतो आणि परमात्मा भावच केवळ शिल्लक राहतो. ही फारच चांगली स्थिती. या स्थितीमध्ये देहाचा पूर्ण विसर पडतो. आपण कुठं बसलेले आहोत ते आठवेन असं होतं. स्त्री पुरुष भावाचा विसर पडतो, काळाचा विसर पडतो. अशा प्रकारे ही ध्यानाची अत्यंत सर्वोच्च अशी स्थिती दरम्यानच्या काळात मन नाहीसं होतं आहे आणि द्रष्टा पाहतो आहे वेगळेपणाने, या दरम्यान अंतर्मन काही किमया करू शकतं. अशा वेळेला अतिशय सूक्ष्म अशा नादाचं श्रवण होणं असं शक्य आहे. ज्याला अनाहत ध्वनी असं म्हणतात तसं, पण हे मॅन्डेटरी नाही, हे निश्चितच होईल असं नाही. कोणाकोणाला हे होऊ शकेल, हे जर झालं तर चांगलं समजावं आणि बिनमहत्वाचं समजावं, याचा आत्मदर्शनाशी संबंध नाही. म्हणून या अनुभवाची अपेक्षा करू नये, त्याचं चिंतन करू नये. कोणाकोणाला प्रकाश दर्शन होऊ शकतं, नाद बिंदू कला प्रकाश असं त्याचं वर्णन केलेलं आहे. नाद ऐकू येणं, याच्यामध्ये झऱ्याचा आवाज झुळझुळ असा, समुद्राचा गर्जना तसा आवाज, घंटेचा आवाज, ओंकाराचा आवाज, भ्रमराचा आवाज अशा प्रकारे येण्याची शक्यता असते. मला देखील या सगळ्या आवाजांचा अनुभव नाही, याच्यातल्या एखाद दुसऱ्या आवाजाचा निश्चित अनुभव आहे. आणि प्रकाश दर्शनापैकी देखील सगळ्या प्रकारच्या प्रकाशाचा अनुभव नाही, एखाद्या दुसऱ्या अशा गोष्टीचा अनुभव आला आणि परत कधीच आला नाही असं झालं. म्हणून ही मुख्य खूण फार समजू नये. आता जे मी त्याच्या आधी वर्णन केलं ती त्या मात्र मुख्य खुणा आहेत. ह्या मार्गक्रमणेचे उच्च अर्थते बरोबर जोडीचे दुसरे वाहन काय, पण त्याच्या आधी सांगतो की जर साधनेत असं होत असेल, यापैकी काही प्रगती होत असेल, तर त्याच्या व्यवहारावर देखील तसा तदनुकूल असा परिणाम दिसणं अपेक्षित आहे. त्याच्या ठिकाणचा द्वेष मत्सर गेलेला, मैत्रीभाव वाढलेला, विश्वास टाकण्याची वृत्ती वाढलेली, संशय गेलेला, सगळ्यांना आपलं समजण्याचा असा भाव वाढलेला, जे जगेसी जुनाट सोयरिक असे, दुसऱ्याचं जे मन आहे तो काय पद्धतीने विचार करत असेल ते समजून घेऊन तर त्या पद्धतीने ते मान्य करणं, आपला हे का सोडून देणं, अशा अशा प्रकारच्या अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र हा करुणाऐवजी अशी काही ना काहीतरी उत्तम लक्षणं ही बाहेर दिसणं गरजेचं आहे. मानाची अपेक्षा नाही, अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम, असं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे. ते जर नसेल तर काहीतरी एक गडबड आहे. मग ध्यानात कमावतोय ते खरं आहे, पण व्यवहारात तो वारंवार गमावतोय त्यामुळे ध्यानात्मक प्रगती करत नाही असं असं होतं. कारण हे दोन्ही हातात हात घालून जाईल. बाहेरचं वागणं जसंच्या तसं आम्ही ठेवू आणि ध्यान मात्र आमचं एकदम स्वरूपानंदांसारखं माधवनाथांसारखं व्हायला पाहिजे हे होणार नाही. तुम्हाला चांगल्या ध्यानाचा अनुभव येईल पण तुम्ही तो गमावता, तो विस्कटून टाकता, तो नाहीसा करून टाकता तुमच्या वर्तनाने. तेव्हा परत तुम्ही जागच्या जागी असल्यासारखेच तुम्हाला प्रतीत होतं, तुम्ही प्रगती नाही करू शकत. म्हणून प्रगती ही एकांतातली साधना आणि लोकांतामध्ये जी भगवद्गीतेमध्ये वर्णन आलेली आहेत, ज्ञानी पुरुष, भक्त, गुणातीत, दैवी गुणसंपदेचा पुरुष, याच्याबरोबर कुठेतरी काहीतरी मॅच व्हायला पाहिजे, जुळायला पाहिजे. ते जर जुळत नसेल, बऱ्याच वेळेला स्वार्थ, अहंता, दुसऱ्याचं न मानण्याची वृत्ती, आपणच पुढे जाण्याची वृत्ती, यामुळं या व्यापक भावाला साधक प्राप्त होत नाही. व्यवहार करताना तो जसाच्या तसा तशाच भावाने व्यवहार करतो, मग साधनेत देखील आहे तिथंच आहे तिथंच आहे तिथंच असा राहत जातो. त्याच्यात ही फारशी प्रगती होत नाही. उच्च अर्थतेच्या बरोबर जोडीचे दुसरे वाहन काय असं म्हटलेलं आहे. उच्च अर्थता तर पाहिजेच, तीव्रतम संवेग हा तर हवाच हवा. पण त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यंतिक श्रद्धा, विवेक, वैराग्य भावना. वैराग्य भावना म्हणजे योग्य वेळेला विषयाचं सेवन हे सर्वच जण करत असतात. अयोग्य वेळेला अनाठाई विषयाचं सेवन कदापि नाही, आणि साधनेला बसताना तर विषयाचं स्मरणही नाही, आणि व्यवहारात देखील विषयाकडे थोडा तो विश्वामित्री हातच. अगदी आवश्यक असेल तरच, धर्मी असेल तरच, असं जर असेल तरच या गोष्टींमध्ये साधक यशस्वी होऊ शकतो, नाहीतर यशस्वी होत नाही. आपल्या आपलं काय चुकतं हे ज्याचं त्यांनी पाहावं. म्हणून या मार्गक्रमणेच्या उच्च अर्थतेबरोबर दुसरे जोडीचे वाहन काय, तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. शमदमादी षटक का फक्त ध्यानच आहे? नाही. ध्यान हे फक्त ध्यानावर अवलंबून नाही. म्हणून तर नुसतं ध्यान ध्यान असं करणाऱ्या मंडळींना ते जमेलच असं होत नाही, ते तिथं तिथपर्यंत पोचतीलच असं होत नाही. याच्यात सद्गुरूंची कृपा कमी पडलेली नसते. त्यांनी ध्यानाकरता प्रयत्न खरंच केलेले असतात, पण या गोष्टींबद्दल अनअवेअर, जागरूक न राहणं यामुळे हे सगळं घडलेलं असतं. असं असल्यामुळे अपेक्षित परिणाम साधक साधू शकत नाही. असा हा खूप महत्वाचा प्रश्न. हा प्रश्न कोणत्या कारणाने कोण जाणे, पण फार दिवस मी माग माग जो राहिला तो सप्टेंबर मध्ये आलेला प्रश्न आहे. हा सप्टेंबर 19 सप्टेंबर 2011, म्हणजे याचं उत्तर द्यायला मी जवळपास 4 महिने लावले, 4 साडेचार महिन्यांपूर्वी आला. पण त्या दरम्यान इतके प्रश्न आले, त्यामुळं ते एक संपवताना हा प्रश्न आता घेतला गेला. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय गोपवेशात आज पंढरीनाथ आहेत बर का, आणि त्यांना फुलांच्या माळा कशा घातलेल्या आहेत बघा।